पप्पा मम्मी पप्पू आणि पिंकी हा सर्वसाधारणपणे आजकाल घरामध्ये दिसणारा रक्ताच्या नात्याचा चौरंग. अर्थात रक्ताचं नातं इतकी अवघड संकल्पना मुलांच्या लेखी नसते. त्यांना फक्त एवढंच ठाऊक असतं हो की पप्पा मम्मी आपले आहेत आणि आपण आहोत पप्पा मम्मींचे.
लल्ला 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 पप्पा सांगा कोणाचे
up.